श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 13वा अध्याय आपला 13वा श्लोक झालेला होता, ज्याच्यामध्ये ब्रह्माची व्याख्या केलेली गेली होती। ब्रह्म म्हणजे जे सर्वत्र विराजमान, सर्वत्र भरलेलं आहे, त्याला हातपाय सर्वत्र आहे, त्याला डोळे, मूक, कान सर्वत्र आहेत, आणि विश्वामध्ये ते सर्वाला व्यापून राहिलेलं आहे। तरी पण ब्रह्म जेव्हा डिफाईन करायचं असेल तर ज्याप्रमाणे अद्वैत सांगायचं असतं तर द्वैताची व्याख्या करायला लागते, नंतर अद्वैत सांगावं लागतं। म्हणजे लॉ ऑफ इलिमिनेशन ज्याला म्हणतो आपण सायन्समध्ये, त्या लॉ ऑफ इलिमिनेशनप्रमाणे हे डिफाईन करायचं असते। पै शून्य जै दावावे जाहले, तै बिंदुले एक पाहिजे केले। जर शून्य तुम्हाला दाखवायचं असेल फळ्यावर, बोर्डावर, कागदावर, तर असं गोल एक चित्र काढायला लागतं। वास्तविक आपल्याला सांगायचं शून्य, शून्य म्हणजे काहीच नाही, तरीसुद्धा गोल आपण एक काढतो। त्याप्रमाणे अद्वैत जर परिभाषित करायचं असेल तर तुम्हाला द्वैत करूनच त्याची परिभाषा करता येते, अन्यथा ते फक्त अनुभविण्याचा विषय असते। 14व्या श्लोकापासून पुढचं निरूपण आज घेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। सर्वेन्द्रिय गुणाभासं सर्वेन्द्रिय विवर्जितं असक्तं सर्वभूतैव निर्गुणं गुणभोक्तृच। सर्व इंद्रिये म्हणजे नाक, कान, डोळे, हे सर्व ज्ञानेंद्रिये। सर्व इंद्रिये आणि रजतम सत्व हे तिन्ही गुण यांच्या आकाराने जे भासते असे दिसते, पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे। ते सर्वत्र असक्त आहे, आसक्त नाही, असक्त आहे। तथापि सर्व भूत म्हणजे सर्व धारण करणारे असे आपल्याला दिसते, ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे। हे कशाबद्दल? त्याच ब्रह्माचे ॲट्रिब्यूट्स सांगण्यासाठी पुढचं गीतेमध्ये हा श्लोक आलेला आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की ते असून ते नसूनसुद्धा असल्यासारखं भासतं। तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटी पटू होऊनी असे तंतुजेवी उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य से जयापरी शरीर होनी शरीरी कर्म जेवी किंबहुना जैसे पांडवा सोनेची सोनयाचारवा तैसे जे या सर्वा सर्वांगी असे परी रवेपणा माजी वडे तव रवायसे आवडे वाचूनी सोने सांगडे सोनया जेमी। तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रामध्ये तंतू जसा सर्व वस्त्र होऊन राहिलेला आहे, असे पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते, ज्याप्रमाणे कापुरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो, अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते। फार काय सांगावे अर्जुना, जसा सोनेच सोन्याचा तुकडा होऊन असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगामध्ये असते। आता इथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात। परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर तुकड्याचा आकाराने असणारे, तुकड्याच्या आकाराने असणारे सोने जे असते हे जसे सोन्यासारखेच आहे किंवा सोनेच आहे, सोन्यात आणि त्यात काही फरक नाही। तुकडा हा एक प्रकार झाला, पण तत्व हे सोनेच आहे। पैगा बोधुची वाकुडा परी पाणी उजू सुहाडा वन्ही आला लोखंडा लोहनव्हे की घटाकारे बेटाळे तीथ नभगमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे परी ते अवकाश जैसे नोहे जतीची का आकाशे जे विकार होनी तैसे विकारी नोहे पन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणा यया सारिखे ऐसे धनंजया वडे कीर परी पै गुणाची गोडी नोहे बांधया सांगडी तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ। हे मित्रा अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडामध्ये अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही। घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते, व मठामध्ये सापडलेले आकाश चौकोनी आकाराचे दिसते। परंतु आकाश हे जसे आकाशच असते आणि ते अवकाश म्हणजे त्या पोकळीमध्ये त्या मठातील चौकोनी पोकळी दिसते आणि घटामध्ये घटासारखी दिसते। त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार मन इंद्रिये सत्वगुण रजगुण ह्या सगळ्या विकारांमध्ये होऊन जे विकारवान झाले नाही अर्जुना, ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्व रज तम इत्यादी गुणांसारखे असल्याचे वरून वरून दिसते खरे, परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते तरी ती गोडी ढेपेच्या आकारासारखी झालेली नसते। अगदी त्याप्रमाणे गुण आणि इंद्रिये यात जरी ब्रह्मवस्तू गुंतलेली दिसली तरी ब्रह्मवस्तू हे वेगळी असते, ही खरोखर त्या गुणासारखी नसते। अगा क्षीराचिये दशे घृत क्षीराकारे असे परी क्षीरची नोहे जैसे कपी ध्वजा तैसे जे ये विकारी विकार नोहे अवधारी पै आकारा नाम भोवरी ये रसोने ते सोने या उघड मराठिया ते वेगळे पण धनंजया जाण गुण इंद्रिया पासोनिया नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंधु नाही परीतयाचा चिठाई आभासती। हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दुधच जसे तूप नसते त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारामध्ये आहे परंतु ते विकार नाही असे समज। ते कसे? तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे म्हणजे दागिना हे नाव आहे, बाकी सोने ते सोनेच आहे ना। ते बिस्किटाच्या फॉर्ममध्ये असेल तर सोन्याचं बिस्कुट, अंगठीच्या फॉर्ममध्ये असेल तर सोन्याची अंगठी, आणि मंगळसूत्राच्या फॉर्ममध्ये असेल तर मंगळसूत्र, पण आहे तर सोनंच ना। अर्जुना, या उघड उघड मराठी म्हणजे सोप्या भाषेने सांगाव्याचे म्हटले म्हणजे तू गुण आणि इंद्रिय यांच्यापासून वस्तूचे वेगळेपण समज। नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे सर्व आकारासंबंधी बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही। वस्तूचं नाव काय आहे? वस्तूचं नाव आहे ब्रह्म। ते ब्रह्म कधीही गुण होत नाही, ते ब्रह्म कधीही इंद्रिय होत नाही। त्याचा आणि गुणांचा त्याचा आणि इंद्रियांचा काही एक संबंध नसतो, पण गुण आणि हे इंद्रिय त्याच्या ठिकाणी भासतात म्हणून आपल्याला असं वाटतं। ए तुले यासाठी संभ्रताच्या पोटी ऐसे जाय किरीटी नाही ची धरी तरी ते गा धरणे ऐसे अभ्राते जेवी आकाशे का प्रतिवदन जैसे आरसेनी सूर्य प्रति मंडळ जैसेनी घरी सलील कारक्ष्मी जळी मृगजळ धरी जे जेवी तैसे गा संबंधे वीण यया सर्वांते घरी निर्गुण एरिते वाया जाण मिथ्या दृष्टी आणियापरी निर्गुणे गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे मनोनी गुणाचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलो नाही। अर्जुना, एवढ्यामुळेच अज्ञानी लोकांच्या मनात असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते, पण अर्जुना त्या वस्तूचे ते गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो, पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते अथवा सूर्याची किरणे जशी मृगजलाला धारण करतात, अर्जुना त्याप्रमाणे वास्तविक संबंधा वाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते। परंतु विकारास आधार आहे हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज। आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नामध्ये जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे असे होते। म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग यांचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी काहीही संबंध नाही। कधी आपण असे बोलू नये की याचा संबंध आहे। अहिरंतस्य भूतानामचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चांतिके चतत। ते भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे आणि चरही आहे। सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे, ते इतकं सूक्ष्म आहे की आपण त्याला जाणूच शकत नाही। तसेच ते दूर आहे आणि समीपही आहे। जे चराचर भूतान माजी असे पांडुसुता नाना वन्ही उष्णता भेदे जैसी तैसे नियविनाश भावी जे सूक्ष्मदशे आगवे व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेयेथ। जे एक आतू बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचुनी परी दुजी नाही क्षीरसागरींची गोडी माझी बहुथडी ये थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा स्वेदज प्रभृती वेगळाल्या भूती जयाची ये अनुस्युती खो म्हणे नाही पै श्रोते मुख टिळका घट सहस्त्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिकान भेदे जेवी नाना लवणकणाची राशी क्षारता एकची जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी। अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते त्याप्रमाणे जे ब्रह्म चराचर भूतांमध्ये असते त्या प्रकारच्या अविनाश रूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे ते येथे ज्ञेय आहे असे समजावे। ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय, ज्याला आपण ज्ञानानेच जाणू शकतो, म्हणून त्या ब्रह्माला ज्ञेय म्हटलेलं आहे। जे एक चर आणि अचर यांच्या आतमध्ये आणि बाहेर सुद्धा एक जवळ आणि एक दूर इतकेच नव्हे तर ज्या एका वाचून दुसरा प्रकार मुळीच संभवत नाही। अर्जुना, क्षीर समुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत असं म्हणतात की क्षीर समुद्र किंवा दुधाचा समुद्र किंवा क्षीरसागर ज्याला म्हणतात असं म्हणतात की इतर समुद्रामध्ये आपला बीच असतो, बीच नंतर अगदी गुडघाभर पाणी असतं, गुडघ्यानंतर घोटाभर पाणी, घोटाभर ढोपरभर पाणी, असं पाणी असतं ना, हळूहळू ते वाढत जातं मक्कमभरभर पाणी. पण असं म्हणतात की क्षीरसागर जो असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासून मध्यापर्यंत, मध्यापासून शेवटापर्यंत सर्वत्र हा सागर सारखा भरलेला असतो. त्याप्रमाणे हे ब्रह्म सर्व बाजूनी सर्व आणि पूर्ण आहे, पूर्णात पूर्ण ब्रह्म असं म्हणतात. स्वेदज आदी जे वेगळ्याला प्राण्यात, जे स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज्य हे चार कॅटेगरीज आहेत ना प्राण्यांच्या, त्या प्राण्यांच्या ज्यांच्या व्याप्तीस न्यूनता नाही, हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही चंद्रबिंबास अनेकता येत नाही, चंद्र हा एकच असतो. पण हजार घागरी जर ठेवल्या असतील, हजार मटके जर ठेवले असतील, तर त्या हजार चंद्राचे प्रतिबिंब दिसतील. म्हणून चंद्र हजार आहेत का? नाही, चंद्र ते एक. म्हणून त्याप्रमाणे हे ज्ञेय, हे ब्रह्म प्रत्येक प्राणीजाताच्या आतमध्ये एक एक कण त्याचा असेल तरी पण ते ब्रह्म पूर्णच आहे. मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यावधी ऊसामध्ये गोडी जशी एकच असते, साखर गुळ प्रकार निर्निळाय असेल, पण ज्या ऊसापासून निर्माण झाले त्या ऊसाच्या प्रत्येक पेरामध्ये, प्रत्येक खांडामध्ये, प्रत्येक अवयवामध्ये गोडी ही सारखीच असते, तसं हे जे ब्रह्म आहे, ज्ञेय ब्रह्म, ते सर्वत्र एकसारखं भरलेलं आहे. कुठपर्यंत म्हणतात की हे चारही जे प्रकार आहेत, कोणते? स्वेदज, उद्भिज्य, जारज आणि अंडज, हे चार प्रकारचे प्राणी असतात. हे क्लासिफिकेशन कशावरून आहे? हे याला मेथड ऑफ प्रपोगेशन म्हणतो आपण. काहींचं सेक्स्युअल प्रपोगेशन आहे, काहीचं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आहे, अशा प्रकारे हे चार प्रकार केलेले आहेत. आणि त्या विभागणीवरून या चारही प्रकारापासून जे जितक्या काही योनी निर्माण झालेले आहे, कितीतरी कोटी कोटी योनी निर्माण झालेले आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा त्यामध्ये आहे, तर हे सगळे या सर्वांमध्ये भरलेलं जे ज्ञेय आहे, ब्रह्म आहे, हे एकसारखं आहे असं इथे म्हणायचं आहे. अविभक्तम च भूतेषु विभक्तम इव च स्थितम भूत भर्तृ च तज्ज्ञेयम ग्रशिष्णु प्रभविष्णु च. ते ब्रह्म तत्वतः अविभक्त आहे, इंडिव्हिजिबल, इट इज नॉट पॉसिबल टू फर्दर डिवाइड इट, असं ते अविभक्त आहे. तरी सर्व भूतांच्या ठिकाणी नाना प्रकारच्या रूपांनी विभागल्यासारखे आपल्याला दिसते. कोणी आपल्याला माणूस दिसतो, कोणी स्त्री दिसते, कोणी हिजडा दिसतो, कोणी गाढव दिसतो, कोणी घोडा दिसतो, कोणी डुक्कर दिसतो, कोणी मोर दिसतो, कोणी साप दिसतो. पण हे सर्वांच्या ठिकाणी अविभक्त आहे, नाना प्रकारच्या रूपांनी विभागल्यासारखे दिसते. भूतांचे पालन करणारे ते ब्रह्म आहे, संहारकाली भूतांचा ग्रास करणारे सुद्धा ब्रह्म आहे, आणि उत्पत्तीकाली उत्पन्न करणारे सुद्धा ते ब्रह्मच आहे. याप्रमाणे त्या ब्रह्माला जाणावे. तैसे अनेकी भूतजाती जे आहे की व्याप्ती विश्वकार्या सुमती कारणे जेगा म्हणोनी हा भूताकारू जे थौनी तेची तया आधारू कल्लोळा सागरू जियापरी बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदि स्थिती ग्रासी अखंडजे सायं प्रातर मध्यान्ह होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना अगा सृष्टि वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णु नामा पात्र जाहले मगा कारुहा हारपे तेव्हा रुद्रजे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तै जे शून्य नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत. त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमध्ये जे एकसारखे व्यापून राहिले आहे, व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना जे ब्रह्म विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे. म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, अगदी त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताचा आकार उत्पन्न होतो तेच ब्रह्म त्या भूत आकाराला आधार आहे. बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था या तिन्ही अवस्थांमध्ये शरीर हे एकच असतं. शरीर आरंभी बाल्यावस्थेत असते, मग तरुण अवस्थेत असते आणि मग म्हातारपणात वृद्ध अवस्थेत असते, पण शरीर तेच असते. त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीमध्ये जे ब्रह्म असते ते अखंड एकसारखे असते. सायंकाळ, प्रातःकाळ, मध्यान्हकाळ या क्रमाने संबंध दिवसही होत जात नाही असताना जसे आकाश बदलत नाही ना, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीच्या काली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात, व्याप्तीकाली म्हणजे पालन करण्याच्या वेळी त्याला विष्णू नाव असतं आणि संहार काळामध्ये त्याला महेश किंवा रुद्र असे म्हणतात. आणि रजतम सत्व इत्यादी तीन गुण, उत्पत्ती, स्थिती, लय ते देखील नाहीसे होतात त्यावेळेला जे ब्रह्म शून्य, निर्धर्म असे होऊन राहते. आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादी तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय. शून्यातून शून्य गेलं शून्य उरलं असं म्हणतात. शून्यात शून्य जोडलं तरी शून्य उरलं, हा महत्त्वाचा सिद्धांत भारताने प्रतिपादित केला होता आणि हा सिद्धांत या वेदांतापासून आलेला आहे. जे शून्य असते आणि तेच महाशून्य होते, त्यातून शून्य काढलं तरी महाशून्य सुरते, अशाबद्दल वेद वचन प्रमाण आहेत.
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तस्मसा परमुच्यते ज्ञानं ज्ञेय ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य दिष्टितम्.
आणि त्यालाच तेजाचेही तेज, अंधाराच्याही पलीकडला अंधार असे ज्ञाते म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तरी तेच आहे आणि ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही सुद्धा तेच आहे. सर्व भूतमात्राच्या हृदयामध्ये तेच स्थित आहे, अशी त्या ब्रह्माची सहज स्थिती आहे.
जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे, जयाचे नी उजियेडे, तारांगण उबळे, महातेज सुरवाडे जेणे रहाटे. जे आदिची आदी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीवू, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे जे कान, वाचे चिवाचा, जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्ते पण, जयाचे नी.
हे सुजाण अर्जुना, जे ब्रह्म अग्निला चेतवणारे आहे, चंद्राला अमृत देणारे आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे स्वतः पाहतात, ज्याच्या उजेडाने हे तारे आणि ताऱ्यांचे समुदाय प्रकाशले जातात, ज्याच्या तेजाने सूर्य सुद्धा तेजस्वी बनतो, जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे आणि जीवाचा जीव आहे, जे मनाचे मन आहे, जे डोळ्यांचा डोळा आहे, जे कानाचे कान आहे आणि वाचेची ती वाचे आहे, जे प्राणांचा प्राण आहे, जे गतीचे पाय आहे आणि ज्याच्यामुळे कर्माचे घडणे घडत असते.
आकार उजेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, संहारू जेणे संहारे, पांडू कुमरा, जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लावणी जेणे तेजे, जे वायूचा श्वासोश्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आगवाची आभासू आभासे जेणे। किंबहुना पांडवा जे आघवेची असे आघवा, जेथ नाही रिगावा द्वैत भावासी। जे देखलियाची सवे दृश्य दृष्टा हे आघवे, एक वाट कालवे सामरस्यी।
अर्जुना, ज्याच्या योगाने आकार हा आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार हा विस्तार पावतो, आणि ज्याच्या योगाने संहार नाश करतो, जी पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजाला प्रकाश मिळतो, जे ब्रह्म वायूचा श्वासोश्वास आहे, आणि ज्या ब्रह्मरूपी पोकळीमध्ये आकाश राहिले आहे, हे राहुदे, हा सर्व जगद्रूपी पसारा किंवा जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो ते ब्रह्म। अरे फार काय सांगू अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेशसुद्धा होत नाही, जे पाहिल्याबरोबर दृश्य म्हणजे सर्व जगत आणि दृष्टा म्हणजे तो पाहणारा हे सर्व ऐक्य भावाने एक होऊन जातात, आणि तिथे दृश्यही हरवतं आणि दृष्टासुद्धा हरवतो, अशी ही ज्ञेयाची किंवा या ब्रह्माची प्रचिती आहे।
मग तेची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेयहन, ज्ञाने गमी जे स्थान तेही तेची। जैसे सरलिया लेख आँख होती एक, तैसे साध्यनाधिक ऐक्यासिये। अर्जुना जी ठाई नसरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे।
मग ते ब्रह्मच ज्ञान होते, ते ब्रह्मच ज्ञाता होते, आणि ते ब्रह्मच ज्ञेय, ज्ञेय ज्ञाता ज्ञान त्रिपुटी वेगळा असं म्हणतात माऊली हरि हरिपाठामध्ये। ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटच्या पलीकडचं जे आहे ते ब्रह्म आहे। ज्ञानाने जाणले जाते म्हणून त्याला ब्रह्म म्हणायचं इतकंच। ज्याप्रमाणे पाटीवर हिशोब करण्याचे संपल्यावर हिशोबातील निर्णया रकमा सर्व एक होतात, गोळा बेरीज एक होतात, बँकेमध्ये आडवी उभी बेरीज करतात आणि आडवी उभी बेरीज सगळी एक, शेवटी एकच आकडा येतो, त्याप्रमाणे साध्य साधन इत्यादी ही ब्रह्माच्या ठिकाणी सर्व ऐक्याला येतात, त्यांचा ब्रह्मामध्ये लय होतो। अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, अरे हे असो जे ब्रह्म सर्वाच्या अंतकरणामध्ये सारखं भरून असलेलं असते, असं हे उत्तम ब्रह्माचं व्याख्यान, ज्ञेयाचं व्याख्यान, ज्ञेयाचं निरूपण माऊलीच्या सुंदर शब्दांमध्ये चाललेलं आहे। कमालीची भाषा आहे, कमालीच्या उपमा आहे, कमालीचे अलंकरण आहे, आणि हे कमालीचं निरूपण सुरू आहे। वेळेची मर्यादा झाल्यामुळे 17वा श्लोक आपण इथे थांबवू आणि उद्या 18व्या श्लोकापासून उर्वरित भाग घेऊया।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।